नमस्कार सर, परराष्ट्र स्कीम मधून अभय बोलतोय. सर आमचा आज एक इव्हेंट होतोय ऑप्शन अनलिमिटेड नावाचा. आमच्या इव्हेंट सर आमचे पुण्यात आणि पुण्याचे वाढते प्रॉपर्टीज आहेत सर, त्यांचं एक्झिबिशन होणार आहे सर. हो आणि तुम्ही आज जाताय का सर? मग का उद्या जाणार आहे? कारण उद्या शेवटचे वेळ होते इव्हेंट नाही राहणार सर. ठीक आहे, हो सर, चालेल, धन्यवाद.